नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी तुम्ही ऐकतात कोकणीतल्यान खबरो. मुखेल खबरो. आदले केंद्रीय संरक्षण मंत्री आणि गोयचे आदले मुखेलमंत्री सर्गेस्त मनोहर पर्रीकर हांच्या जयंती निमतान शेनवारा डिसेंबराच्या 13 तारखेक मिरामारच्या यादेस्तीक स्थळार कार्यावळ जातली. गोयच्या वेंचणूकदारांनी सक्रियपणान वाटो घेतिल्ल्यान सुमार 99.93% गणन अर्ज जमा जाल्यात असे वेंचणूक आयोगान कळीत केला. महाराष्ट्र आणि गोयच्या संचार लेखा म्हळ्यारूच कम्युनिकेशन अकाउंट्स कार्यालयात आज 9 डिसेंबराक पणजेच्या संचार भवनात त्रैमासिक पेन्शन अदालत आयोजित करपात आयली. भारतीय वेंचणूक आयोगान महसूल सचिव श्री संदीप जॅकीस हांची सध्या चालू आशिल्ल्या खासा मतदार वळेरी उजळणी काळात गोय राज्या खातीर मतदार वळेरी निरीक्षक म्हणून नेमणूक केल्या. आता खबरो विस्तारात. बर्च बाय रोमियो लेनचे धनी सौरभ लुथ्रा आणि गौरव लुथ्रा हे थायलंडात पळून गेल्ल्यान तांचे आड पुलिसांनी रेड कॉर्नर नोटीस जारी केल्या. तशेंच अजय गुप्ता आणि सुरिंदर कुमार खोसला हे मेळूंक नाशिल्ल्या कारणान तांचे आड लुकआउट नोटीस जारी केल्या. पुलीस उपमहानिरीक्षक वर्षा शर्मा हांणी ही माहिती दिली. उपमहानिरीक्षक वर्षा शर्मा हिणे होणजूण पुलीस ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन तपासाची माहिती दिली. बर्च बाय रोमियो लेनीक शेनवारा राती लागिल्ल्या उज्यात 25 जणांक दुखेस्त मरण आयिल्ले. हे घडणुकेचो गुन्यांव नोंद जावन पुलिसांनी तपास सुरू केला. होणजूण पुलिसांनी आता मेरेन क्लबाच्या 5 जणांक अटक केल्या. दंडाधिकाऱ्यामार्फत घडणुकेची चौकशी सुरू आसा. सरकारान नाईट क्लब, बारां, रेस्टॉरंटां हांची सुरक्षा ऑडिट करपा खातीर समिती स्थापन केल्या. फुडाराक असे प्रकार घडचे न्हय म्हण उपाय येवजण्यो सुरू आसा. गोयात 12 डिसेंबर ते 21 डिसेंबर मेरेन सेरेंडिपिटी आर्ट्स फेस्टिवल आयोजित केला. हे 10 दिसांचे फेस्टिवल पणजे ओल्ड जीएमसी कॉम्प्लेक्स आणि आर्ट पार्कात जातले ही माहिती दितना श्रीमती स्मिती राजघेरानिया हांनी सांगले.
नहीं चाहते थे कि हम एक ही इंसान के बारे में बात करें. हम चाहते थे सब इंसान अपने बारे में बात करें, चाहे वो फोटोग्राफी हो, चाहे वो पेंटिंग हो, चाहे वो म्यूजिक हो, चाहे वो डांस हो. कितनी कलाएं हमारे देश में. हमने कहा एक फेस्टिवल में सारी कलाएं क्यों नहीं हो सकती. हमने उस आशा से शुरू किया था. आज हम 10वें एडिशन पे है. हमने 2 एडिशन ऑनलाइन किए थे, कोविड की वजह से हम नहीं कर पाए थे, बट हम इतने खुश हैं कि उतने क्यूरेटर्स के साथ हमने काम किया था. हमने सबको वापस बुलाया और किसी ने हमको मना नहीं किया. पेंटिंग करने का मन नहीं था, बट क्योंकि प्रोटोकॉल होता है, सेफ्टी होता है, क्राउड कंट्रोल करना पड़ता है, उस वजह से हमको टिकटिंग करनी पड़ी.
भारतीय वेंचणूक आयोगान महसूल सचिव श्री संदीप जॅकीस हांची सध्या चालू आशिल्ल्या खासा मतदार वळेरी म्हळ्यार SIR उजळणी काळात गोय राज्या खातीर मतदार वळेरी निरीक्षक म्हणून नेमणूक केल्या. मतदार वळेरी निरीक्षक सर्वसामान्य लोकांचे कसले दावे वा प्रस्न असल्यार ते स्विकारपा खातीर 18 डिसेंबर 2025 ह्या दिसा सकाळी 10:30 वरांचेर परिषद सभाघर जिल्हाधिकारी कार्यालय उत्तर गोय पणजे हांगा उपलब्ध असतले.
It's a very important initiative that has been taken by the Election Commission of India with regard to the special intensive revision of the electoral roll, which is currently being done in our state of Goa. The SIR, as we know it, is very important because the objective is to prepare an electoral roll which is free from all kinds of errors, duplications, and mismatches.
दंडाधिकाऱ्यांच्या फुडारपणाखाला स्थापन झाले चौकशी समितीन उजो लागिल्ल्या बर्च बाय रोमियो लेन क्लबाची पळवणी करून CCTV फुटेजीचो DVR ताब्यात घेतलो. DVR मधल्या फुटेजीची फॉरेन्सिक विज्ञान फाटो तपास करतले अशी माहिती चौकशी समितीचे अध्यक्ष आणि उत्तर गोयचे जिल्हाधिकारी अंकित यादव हांनी दिल्या. पुलीस उजो पालोवपी दळाचे जवान, क्लबात त्या वेळार आशिल्ले लोक, कर्मचारी हांची चौकशी करून उज्या विशीची पुराय माहिती जाणून घेतले. क्लबाक लागिल्ल्या उज्याची दंडाधिकाऱ्यामार्फत चौकशी करपाचे आदेश मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांनी दिले उपरांत समिती स्थापन झाल्याचो आदेश जारी झालो. आदेश झाले उपरांत चौकशी समितीच्या सगळ्या वांगड्यांनी क्लबाची पळवणी करून चौकशेक सुरुवात केल्या. अंकित यादव उत्तर गोय जिल्हाधिकारी, टिकम सिंग वर्मा दक्षिण गोवा पुलीस अधीक्षक, आशुतोष आपटे फॉरेन्सिक सायन्स संचालक आणि राजेंद्र हळणकर उपसंचालक, अग्निशामक तसेच आपत्कालीन सेवा दळांचे वांगड्यांचो या समितीत आसपाव असा. मडगाव शहरात सुमार 10 कोटी रुपया खर्चून हातात घेतिल्ल्या 5 उदरगतीच्या कामाक आज भौशीक बांधकाम खात्याचे मंत्री दिगंबर कामत हांचे हस्तुकी सुरुवात झाली. या कामामधी 6.27 कोटी रुपया खर्चून मडगावच्या कांय वाठारांचे सोबितीकरण आणि 3 कोटी 74 लाख रुपया खर्चून न्यू मार्केट आणि गांधी मार्केटाच्या दुरुस्तीच्या कामाचा आसपाव असा. मडगावच्या काय वाठारांचे सुबितीकरण जीएसआयडीसी प्राधिकरणाच्या वतीन जावपाचे असून तातूंत ओल्ड स्टेशन रोड रस्त्याचे सुबितीकरण, रस्त्याचे लायटी लावप, रस्त्याच्या कुशीन रेलिंगा तसेच विशेष क्षमतेच्या लोकांखातीर खासा सुविधा दिवपाचे असात, तर दुसरे वटेन काम न्यू मार्केट दुरुस्ती, गांधी मार्केटाची देखभाल हांचे सयत ह्या दोन्ही मार्केटांखातीर उदकाचे हायड्रंट्स बोजोवपाच्या कामांचोय आसपाव असा. मडगावच्या हायड्रोलिक पे पार्किंग प्रकल्पाचे कामूय रोखडेच सुरू जातले अशी माहिती मंत्री दिगंबर कामत हांणी ह्या वेळार दिली. ह्या वेळार मडगावचे नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर, उपनगराध्यक्ष बबिता नायक, हेर नगरसेवक, जीएसआयडीसीचे व्यवस्थापकीय संचालक रोहित कदम तसेच हेर वांगडी हाजीर आशिल्ले. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजे केंद्रावेल्यान आयकतात.
22 सितंबर नवरात्रि के पहले दिन से मातृशक्ति के लिए उपहार पनीर, शैम्पू, साबुन, टूथपेस्ट, हेयर ऑयल जैसी रोजमर्रा की और किचन की दर्जनों चीजों पर प्री जीएसटी दौर में लगता था 27% तक टैक्स, वो अब केवल 5%.
नवरात्रि से ही देश के करोड़ों परिवार की जो जरूरतें हैं वो और अधिक सस्ती मिलनी शुरू हो जाएगी.
कम टैक्स, ज्यादा बचत. नेक्स्ट जेन जीएसटी.
परतून एक फावट येवकार. आदले केंद्रीय संरक्षण मंत्री आणि गोयचे आदले मुखेलमंत्री सर्गेस्त मनोहर पर्रीकर हांच्या जयंती निमतान शेनवारा डिसेंबराच्या 13 तारखेक मिरामार हांगा तांच्या यादस्तीक स्थळार कार्यावळ जातली. सकाळी 10 वरांचेर मिरामारच्या यादस्तीक स्थळार जावपी कार्यावळीत मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत आणि हेर मानेस्त सर्गेस्त मनोहर पर्रीकर हांका आर्गां ओंपतले. गोंय सरकाराच्या माहिती आणि प्रसिद्धी खात्यान आणि इन गोवा अकादमीन मिळून गोयातल्या विद्यार्थ्यांखातीर 25 फिल्म निर्मिती कार्यशाळा घडवून हाडल्या अशें इन गोवा अकादमीचे प्राचार्य अनिल लाड हांणी सांगले. कुट्टी फोंड्या हांगाच्या श्री अंबेया उच्च माध्यमीक विद्यालयाच्या मिडिया विद्यार्थ्यांखातीर आयोजित केल्ल्या फिल्म निर्मिती कार्यशाळेच्या उक्तावण सुवाळ्यात ते उलयताले. फिल्म निर्मिती क्षेत्रात रोजगाराच्यो जायत्यो संधी आसात अशें तांणी स्पष्ट केले. हे कार्यावळीत 40 विद्यार्थ्यांनी वांटो घेतिल्लो. 5 दिसांच्या हे कार्यशाळेत संवाद बरोवप, कथा बरोवप, शूटिंग, संपादन ह्या सगळ्या अंगांनी शिकयतले. आयचे पहिले सत्र प्राचार्य अनिल लाड हांणी चलयले, तर सुरज नायक फाल्यां सावन हे कार्यशाळेत सत्राचे संचालन करतले. साखळी नगरपालिका आणि योडा हांच्या मदीं भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करपा खातीर हालीच एक सामंजस्य करार झाला. साखळी नगरपालिका कार्यालयात झाल्या ह्या सुवाळ्यात साखळी नगरपालिका आणि योडा हांच्या मदीं हो करार झाला. हे वेळार साखळी नगरपालिकेच्यो नगराध्यक्षा सिद्धी प्रभू परब, पालिकेचे मुख्याधिकारी श्रीपाद माजीक आणि योडा संस्थेचे जाळवणदार हजर आशिल्ले. नगराध्यक्ष सिद्धी प्रभू हांणी सांगले की साखळी शहरातल्या रस्तात आणि भिरांकूळ कुत्र्यांच्या संख्येचे आळाबंद हाडपा खातीर सुरुवातीच्या काळात काम करतले. भटक्या कुत्रे मुक्त साखळी शार स्थापन करपा खातीर नगरपालिका वाठारातल्या नागरिकांनी साखळी नगरपालिकेक सहकार्य करचे. मुखेलमंत्री तसेच साखळीचे आमदार दोतोर प्रमोद सावंत हांच्या फुडारपणाखाला साखळी शार दिसान दीस विकसित जायत आसा आणि तांच्याच मार्गदर्शनाखाला भटक्या कुत्र्यामुक्त शार करपा खातीर पुढाकार घेतला असे नगराध्यक्ष सिद्धी प्रभू परब हांणी सांगले. फुडल्या 7 दिसांत उत्तर आणि दक्षिण गोयात हवामान सुके आणि दमटे असपाची शक्यताय असा. काय कडेन उण्या प्रमाणात धुके पडपाची शक्यता वेधशाळेन उक्तायल्या. नुसते पाकप्या खातीर विशेष अशी कांय शिटकावणी दिवंक ना. भारत आणि दक्षिण आफ्रिका ह्या पंगडामधी आयच्या T20 माळेक सुरुवात जाता. पहिली मॅच हांगाच्या बारामती स्टेडियमाचेर जातली. 1 डे माळ 2-1 फरकान जिकल्या उपरांत आता T20 लेगीत आपलो शेक दवरपाचो भारताचो यत्न असा. आता परतून एक फावट कांय मुखेल खबरो. आदले केंद्रीय संरक्षण मंत्री आणि गोयचे आदले मुखेलमंत्री सर्गेस्त मनोहर पर्रीकर हांच्या जयंती निमतान शेनवारा डिसेंबराच्या 13 तारखेक मिरामार हांगाच्या तांच्या यादस्तीक स्थळार कार्यावळ जातली. गोयच्या वेंचणूकदारांनी सक्रियपणान वांटो घेतिल्ल्यान सुमार 99.3% गणन अर्ज जमा जाल्यात असे वेंचणूक आयोगान कळीत केला. महाराष्ट्र आणि गोयच्या संचार लेखा म्हळ्यारच कम्युनिकेशन अकाउंट्स कार्यालयात आयज 9 डिसेंबराक पणजेच्या संचार भवनात त्रैमासिक पेन्शन अदालत आयोजित करपात आयली. भारतीय वेचणूक आयोगान महसूल सचिव श्री संदीप जॅकीज हांची सध्या चालू आशिल्ल्या खासा मतदार वळेरी म्हळ्यारच एसआयआर उजळणी काळात गोंय राज्या खातीर मतदार वळेरी निरीक्षक म्हूण नेमणूक केल्या. हाचे मुखावेले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले फाल्यां सकाळच्या 7 वरां जावन 25 मिनटांचेर. तो वेर नमस्कार.